ಅಷ್ಟಾಗಿ ಗಾಡಿ ಕಲರ್ಲಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಮತ್ತೆ ಗಾಡಿಗಳು ಬಡಿ ಕಲರ್ ಆಗಿರೋ ಪಹಿಲೆ ತಾಪಮಾನ ಬಡ ರಾ ಬಯಾಲೀಸ್ ಡಿಗ್ರಿ ಕಹಿ ಕಹಿ ಚಾಲೀಸ್ ಡಿಗ್ರಿ ಹೋಗ್ತಾ ಕಹಿ ಉನ್ತಾಲೀಸ್ ಕಹಿ ಅಡತೀಸ್ ಕಹಿ ಪೈತೀಸ್ ಕಹಿ ಚೌತೀಸ್ ಚೌತೀಸ್ ಡಿಗ್ರಿ ಛತ್ತೀಸ್ ಡಿಗ್ರಿ ತಾಪಮಾನ ಘಟ್ಟಾ ಬಡತಾ ಲೇಕಿನ ಅದು ಹಮಾರ ತಾಪಮಾನ ಡೈರೆಕ್ಟ್ ಪಹಂಚ ಚುಕಾ ಹೈ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ 33 ಮೆಂಟಲ್ ತಾಪಮಾನ 27 ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ದೋಸ್ತೋ ತಾಪಮಾನ ಹಮಾರ ಬಹುತ್ ಗಿರಾವಟ್ ಆ ಚುಕಾ ಹೈ 3 36 3 45 और छह मतलब लगभग लगभग 6 डिग्री तापमान में गिरावट आएगी दोस्तों। ऐसा अपना तापमान घट चुका है और बारिश की अगर मैं बात करूँ तो आसमान यहाँ बारिश भी नहीं होगा, एक भी बारिश नहीं दिया है, 0% बारिश की संभावना। और हवा की बात करें तो हवा शुद्ध हवा की गति 2 किलोमीटर प्रति घंटा है दोस्तों। मैं ही यहाँ पर खबर बताने आया था दोस्तों। धन्यवाद सुनते रहिए मध्य प्रदेश मोबाइल वाणी।